for your mercy already in teaching us.
We
ask that you would strengthen us for this evening. Help us to see the glory of God. To rejoice in it, to cause us to worship. Help put me aside, God. Blaze Christ and His glory before us. Transform us even in this time. In Jesus' name. So what I'll be talking about really relates to what Pastor Doug spoke about. He spoke on proclaiming Christ. So why do we proclaim Christ? Why do we see Christ in the scripture everywhere? Is it only for our benefit? Is it so that we might just be fat spiritual Christians? We know that the answer is no. The proclamation of Christ is to go out. That's to reach every man. God's glory is so great that it must go out. And so what I'm talking about today is that idea. The title of this sermon is The Glory of God as the driving force behind disciple making. So why do we proclaim Christ? It's to make disciples. And so what is our motive to going out to preaching Christ to all men? Whatever it is, it has to be consistent with God's motive. So we must ask, what is God's motive in the pursuit of making disciples? Why has God made the church to take part in this enterprise of making disciples of all nations? Couldn't God save all men all at once that He wanted to be saved? Yet God does not want to do it this way. He wants to use you and me. He wants to bring you into what He's doing. And this is the great glory of being part of what God's doing. Our Father brings us into His work. So what is our motivation behind this? This can be answered with a simple phrase, the glory of God. The reason we make disciples is for the glory of God. So the first thing we're going to see is God's glory is revealed to creation. But to understand that, we first must understand what glory is. Glory means something that is weighty. It has heaviness, greatness. And you understand this when someone you respect, you say, his opinion is weighty. I can trust his opinion because he has weight and strength. He here, when we speak of God's glory, the reason God is glorious is because He possesses internal excellencies and attributes. Perfections that make Him worthy of highest regard. So that He is the one with most weight.
कारण तो सत्य शेवटी सगळ्यात वजनदार किंवा सगळ्यात त्याच्या गौरवात भरपूर आहे.
The reason God is glorious is because He contains within His being an infinite fullness.
कारण त्याच्या व्यक्तिमत्वात जे तो आहे त्याच्यामध्ये अखंडित असे त्याचे चारित्र्य आहे.
Made up of excellencies and attributes and perfections.
आणि त्याचे जे महानता आणि त्याचे गुणवत्व आणि त्याचे गुणवैशिष्ट्य ते अखंडित आहेत.
And not only does He have them and possess them,
आणि फक्त त्याच्याकडे ते नाही तेवढंच नाही,
but He has them to an infinite degree.
आणि ते आहे तेवढंच नाही पण ते अखंडित आहेत त्याचे गुणवैशिष्ट्य.
Think of someone that you respect highly.
एका व्यक्तीबद्दल विचार करा ज्याचा तुम्ही फार मान राखता.
They have some attribute that you respect.
आणि त्यांच्यामध्ये काहीतरी असं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलंय की त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा मान राखता.
And the more that they possess this attribute, the more glorious He is, more worthy of honor He is.
आणि जितकं ती त्या गुणवैशिष्ट्यामध्ये ते भरले जातात तितके तुम्ही त्यांना मान देता.
And so what we have is a God who has all excellencies.
पण देव जो आहे त्याच्यामध्ये सर्व गुणवैशिष्ट्य आहेत.
And has them to an infinite amount.
आणि त्याचे गुणवैशिष्ट्य अखंडित आहेत.
There is no containment of them.
आणि त्याच्या गुणवैशिष्ट्यांना कुठे खंड पडत नाही.
They are infinitely full.
आणि त्यांना आधी नाही त्यांना अंत नाही त्याचे सर्व जे गुणवैशिष्ट्य.
They can never be exhausted.
आणि ते कधी संपवता येत नाही.
Go to 1 Peter 2:9 and read verses 9 through 10.
पहिले पेत्र 2:9 आणि 10 जर का कोणाला भेटलं मराठीत तर ते वाचू शकता. पहिले पेत्र 2.
पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे.
सो नोटिस what we are to proclaim.
आणि आपल्याला कशाची घोषणा आहे याचं पाचारण दिलेलं आहे देवाने.
Peter says the excellencies of him.
त्याचे गुण आपल्याला प्रसिद्ध करायचे आहे.
There's multiple excellencies about our God that we express.
विविध त्याचे गुण आहेत त्याचा आपण प्रसिद्ध करायचे आहे.
And then in verse 10 we see one of them described.
दहाव्या वचनामध्ये एक गुण आपल्याला देवाचं दिसतं.
He says once you had not received mercy.
एकदा तुम्हाला दया मिळाली नव्हती.
But now you have received mercy.
आता तुम्हाला दया मिळालेली आहे.
So here's one of these glorious attributes.
आणि इथं एक महान असं देवाचं गुण आहे.
What makes our God glorious is he's full of mercy.
आपला देव का एवढा गौरवी आहे कारण तो दयेने संपन्न आहे.
His mercy cannot be exhausted.
आणि त्याची दया संपू शकत नाही.
And it is this that makes him glorious.
आणि ह्यामुळे तो गौरवी होतो.
Mercy will not run out for us.
आणि आपल्यासाठी विश्वासणाऱ्यांना दया संपत नाही आपल्यावर.
Doesn't that impress us?
आणि ह्यामुळे आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो की नाही?
Does not this cause us to want to honor him?
आणि म्हणून आपण त्याचा सन्मान राखण्यास मग तयार होतो.
And this is why we spread him to all men.
आणि म्हणून हे चखून पाहिल्यानंतर आपली इच्छा आहे की सर्वत्र त्याची महिमा आपण वर्णावी.
So this is the meaning of glory.
आणि म्हणून या गौरवाचा असा अर्थ आहे.
These excellencies and attributes that God contains.
आणि हे सगळे बहुगुण आणि त्याचं चारित्र्य जे देवाचं आहे.
But not only does God just possess these attributes.
पण फक्त हे गुण त्याच्याने तो तेवढा संपन्न आहे एवढंच नाही.
He exhibits and communicates his glory through them.
आणि पण ते फक्त बाळगतच नाही पण ते तो आपल्याला दाखवतो.
Turn to Exodus chapter 3.
आणि निर्गम्याचा तिसरा अध्याय बघा.
In verses 2, 3, and 13 through 14.
निर्गम 3 आणि 13-14 मध्ये बघा.
2 through 3, 13 through 14.
2 आणि 3 ही वचन.
We see God's glory is seen as in self-sufficiency and self-existence.
तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वाले त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाला नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, हे झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. मग 13-14 वचन बघा. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे, असे मी इस्रायलकडे जाऊन त्यास सांगतो. असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायलला सांग, मी आहे त्याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.
Notice the way that God appears to Moses.
आणि इथं पहा की देव कसा मोशेला प्रगट झालेला आहे.
As a flame in a burning bush.
आणि एका झुडपामध्ये अग्नीच्या रूपात.
But the bush is not consumed.
पण तो झुडूप जो आहे तो भस्म होत नाही.
Why is God communicating to Moses to appear this way?
पण का बरं मोशेला अशा प्रकारे देव प्रगट होतो एकदा.
If you remember, it's been a long time since God has communicated to man.
आणि इथं बराचसा कालावधी होऊन गेला की देवाने त्याचं गौरव मनुष्याला प्रगट केलं.
The last time was with Joseph.
आणि शेवटचा जो काळ होता तेव्हा योसेफचा काळ होता.
And many years have passed before this moment.
आणि बरेचसे वर्ष निघून गेले आणि आता ही घटना आलेली आहे.
So God is introducing himself once again to his people.
आणि देव आता पुन्हा एकदा त्याचं प्रगटीकरण त्याच्या लोकांना करत आहे.
And the means he uses to communicate who he is.
आणि मग कशा प्रकारे तो इथे प्रगट करतोय स्वतःला.
Is by this burning bush that doesn't extinguish.
एक जळणारा जो झुडूप आहे पण ते भस्म होत नाही.
What is God saying through this?
पण इथून देव काय सांगत आहे त्यांना.
This bush needed no substance to continue burning.
आणि हे जे झुडूप आहे त्याच्यामध्ये काही लागत नव्हतं इंधन वगैरे ते जळत राहण्यासाठी.
The flame which consumed the bush did not consume it all.
जे अग्नी आहे तिच्या झुडपाला जाळ होता त्याच्यावर पण ते भस्म होत नव्हती.
But rather continued to burn.
पण ते जळतच राहिलेलं होतं.
What was God saying?
आणि देव ह्या चित्राद्वारे काय सांगत आहे.
God was representing himself.
आणि देव त्याचं स्वतःचं इथं प्रतिनिधित्व करत आहे.
That he was one who needs nothing.
आणि देव असं सांगत आहे की मला कशाची गोष्ट लागत नाही.
Just as the flame does not consume the bush.
मला कशाची गरज लागत नाही. जसं काही तो अग्नी जो आहे तो जळतोय त्याला दुसऱ्या कशाची गरज लागत नाही.
God needs nothing for himself to burn.
आणि स्वतःला प्रगट करण्यासाठी स्वतःला जीवित राखण्यासाठी देवाला कशा गोष्टीची गरज नाही.
God was saying that he was one who needed nothing outside of himself.
आणि त्याच्या बाहेर कशाचीही त्याला गरज लागत नाही. तो स्वतःमध्ये तो संतुष्ट आहे.
He was communicating that he's both self-existent and self-sufficient.
आणि तो स्वतः स्वतःला जिवंत राखतो आणि तो परिपूर्ण आहे स्वतःमध्ये.
He's fully satisfied in himself and needs nothing outside of himself.
तो स्वतःमध्ये अतितृप्त आहे आणि बाहेरची कोणतीही गोष्ट त्याला तृप्त राखण्यासाठी लागत नाही.
He needs no one else to exist.
आणि दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची त्याला गरज नाही अस्तित्वात राहण्यासाठी.
And all that he needs to exist is within himself.
आणि जे काही त्याला लागतं अस्तित्वात राहण्यासाठी ते स्वतःमध्येच आहे तो.
It is this that makes him glorious.
आणि ही गोष्ट त्याला वेगळी आणि गौरवी अशी बनवते.
And sets him apart from any other thing.
आणि ती त्याला वेगळी करते सर्व इतर गोष्टींपेक्षा.
This is a quote from a song.
आणि एका स्तोत्रातून एक इथं संदर्भ आहे.
On God's self-sufficiency.
आणि देवाचं स्वतःला आधारित राखण्याच्या गुणाबद्दल.
He says the fire that was in the bush.
आणि जो अग्नी त्या झुडपात होता.
Present in the bush.
त्या झुडपामध्ये होता.
But preserving the bush.
अस्तित्वात होता पण त्या झुडपाला तो अस्तित्वात ठेवत होता.
It was a symbol of God's redemptive power.
आणि ते देवाच्या सोडवण्याचं चिन्ह आहे ते सोडवणीच्या चिन्हाबद्दल.
But the fire that was in the bush.
पण तो जो अग्नी त्या झुडपामध्ये होता.
वॉज नॉट डिपेंडेंट अपॉन द बुश फॉर इट्स एनर्जी टू बर्न.
आणि त्या झुडपावर तो निर्भर नव्हता ते जळत राहण्यासाठी.
अ मोस्ट प्युअर फायर.
आणि तो अतिशुद्ध असा तो अग्नी होता.
a fire that was nothing but fire.
आणि फक्त तो अग्नी होता, अग्नी व्यतिरिक्त काही नव्हता.
A fire that was not a compound of other energy sources.
आणि अशा प्रकारचा अग्नी होता की इतर गोष्टींचं मिश्रण साधून तो जळत नव्हता.
But had its energy source in itself.
पण त्याच्या मध्येच त्या जळण्याची जी क्षमता होती ती त्याच्यामध्येच ती प्राप्त होत होती.
And then notice how he speaks to Moses.
आणि मग इथं मोशेला देव कसा बोलतो बघा.
What does he call himself?
आणि देव स्वतःला काय उल्लेखतो इकडं.
God describes himself to Moses as the I am.
आणि देव इकडं मोशेला म्हणत आहे की मी आहे.
And that communicates his eternality.
आणि तिथं देवाची अगणितता म्हणजे तो अनादिकालापासून आहे आणि असणार आहे.
He has no beginning nor end.
आणि त्याला सुरुवात नाही आणि त्याला शेवट नाही इथं आपल्याला पाहायला मिळतं. तो आहे.
And I am speaks of how he's self-sufficient.
आणि तो कसा स्वतःमध्ये तो तृप्त आहे हे इथं आपल्याला दिसतं.
So God is the only being without beginning.
आणि त्याला आधी नाही असा तो एकमात्र आहे.
And therefore he stands alone in his eternality.
आणि म्हणून फक्त तोच असा जो आहे ज्याला आदि नाही आणि त्याला अंत नाही, कोणतीही दुसरी व्यक्ती तशी नाही.
Now this term I am.
आणि ही हा जो उद्गार आहे की मी आहे.
Do we remember where this was used again?
आणि परत कुठं असा संदर्भ आलेला आहे तुम्हाला आठवतो का?
Amen. John 8:58.
योहान 8:58 मध्ये आहे बरोबर.
Jesus said before Abraham was I am.
अब्राहम असण्यापूर्वी मी आहे असं येशू म्हटलेलं आहे.
And here we see the application of what Pastor Doug was speaking of.
आणि मग इथं पास्टर डग जे बोलत होते त्याचं लागूकरण बघा.
Christ is everywhere seen.
आणि ख्रिस्त सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो बायबल मध्ये.
The Yahweh of the Old Testament, the great I am.
जुन्या करारातला याहवे जो महा मी आहे.
Makes a proclamation, this is Jesus Christ.
आणि तो येशू ख्रिस्त आता तो म्हणत आहे की मी आहे.
So this one of greatest glory, it's none other than Christ himself.
आणि मग हा गौरवी देव जो आहे तो गौरवी ख्रिस्त आहे.
Tozer makes a comment.
आणि टोझर जे होते ते त्यांनी असं उल्लेख केलेला आहे.
He says need is a creature word.
आणि गरज हे निर्मितीची व्याख्या आहे.
This is what makes us different from God.
आणि आपण देवापासून कसे वेगळे आहोत कारण आपल्याला गरजा पडतात.
We will always need but God needs nothing.
आपल्याला बहुत गोष्टींच्या जीवनाची पण गरज पडते पण देवाला कधी गरज पडत नाही.
So need is a creature word, not God.
गरज निर्मितीचा शब्द आहे पण देवाचा शब्द नाही.
In Romans 11:34-35.
रोम 11:34-35 मध्ये असं लिहिलेलं आहे.
If you can read that.
रोम 11:34-35. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होतो? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्यापासून त्याच्याच द्वारे व त्याच्या प्रित्यर्थ आहे, त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.
सो व्हाट इज द आन्सर टू दोज क्वेश्चन्स?
आणि देव ह्या प्रश्नाला उत्तर काय आहे?
नन. There is none like God.
कोण आहे का की जो सर्व ओळखतो, जो मंत्री आहे देवाचा, कोणही नाही.
None have given to him.
कोणी असं दिलेलं नाही देवाला आणि देव कोणाचाही ऋणी नाही.
So we see God's glory in his self sufficiency.
देवाचं गौरव आणि त्याचं स्वपूरकता आपल्याला माहित आहे.
But we also see God's glory in his natural attributes.
आणि मग त्याच्या नैसर्गिक गुणांमध्ये पण त्याचं गौरव आपल्याला दिसतं.
And by natural attributes I mean that they are displayed naturally and through creation.
आणि नैसर्गिक गुण म्हणजे की निर्मितीमध्ये आणि नैसर्गिक रीतीने आपल्याला ते दिसलेले आहे.
Turn to Isaiah 40.
आणि यशया 40 पहा तुम्ही.
And read verses 22-26.
आणि यशया 40 आणि 26 पासून पुढे असं लिहिलेलं आहे. 22-26 त्यांचे मूळ भूमीत रुजलेले न रुजलेले तोच तो त्यावर हुंकर मात्र घालितो म्हणजे ते सुकून जातात.
40
आहे. इज इट आयझाया 40?
यस.
आपले डोळे वर करून पहा, यांना कोणी उत्पन्न केले तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यास बाहेर आणितो, तो त्या सर्वस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे, म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.
Notice he says he sits above the circle of the earth.
आणि तो पृथ्वीच्या वर्तुळावर विराजमान आहे असं लिहिलेलं आहे.
सो दिस स्पीक्स ऑफ गॉड्स ऑमनिशियंट रेन.
आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की सर्व ज्ञानी त्याची सत्ता आहे.
ही हॅज व्ह्यू ऑफ ऑल हिज सब्जेक्ट्स अँड रेन्स ओव्हर देम.
आणि तिथं बसलेला असताना त्याचे जे पशुमात्र आणि त्याचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांवर त्याची पारख राहू शकते.
विथ विजडम अँड माइट.
आणि ज्ञानाने आणि सामर्थ्याने तो तिथून राज्य करतो.
अँड देन ही सेज who stretches out the heavens like a curtain.
आणि मग तो जो स्वर्ग आहे तो एका पडद्याप्रमाणे तो लांब करतो.
This speaks of his absolute power over all creation.
आणि सर्व निर्मितीवर त्याचं पूर्ण सामर्थ्य इथं आपल्याला दिसतं.
He created the heavens and all in it by his power.
आणि सर्व स्वर्ग आणि जे काही त्याच्यामध्ये आहे त्याने त्याच्या सामर्थ्याने घडवलेलं आहे.
And sustains all things by his strength.
आणि सर्व गोष्टी तो त्याने सामर्थ्याने रोखून धरतो.
He says who brings princes to nothing.
आणि मग जे स्वामी आहेत जगातले जे लोक आहेत महापुरुष आहेत त्यांना तो नगण्य असं करतो.
He makes rulers of the earth as emptiness when he blows on them they wither.
आणि मग सर्व पृथ्वीवरचे जे गोष्टी आहेत ज्याच्यावर त्याची फुंकर मारतो आणि त्या मृत असं करतो.
This speaks of God's power in relation to mankind.
आणि मनुष्य मात्रावर त्याचं वर्चस्व आणि सामर्थ्य दिसतं.
He ultimately determines those that will maintain power and influence.
आणि तोच सत्य शेवटी ठरवतो की कोणत्या प्रकारचे लोक त्यांच्या त्यांना सत्ता दिली जावी आणि कोणापासून घेतली जावी.
Because he is able to reduce them to nothing by his own will.
कारण त्याच्या मनानुसार तो करतो आणि त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे त्यांना हाणून पाडतो किंवा त्यांना उभं करतो.
Then he says he brings out the host by number.
आणि मग ते जे जमाव आहे किंवा त्यांना एक एक करून तो बाहेर आणतो असं लिहिलेलं आहे.
Calling them all by name.
आणि त्यांना प्रत्येकांना तो त्याच्या नावाने ओळखतो.
Only God knows all the stars and names them.
फक्त देवाला हे सगळे तारे माहित आहेत आणि त्याला त्यांचं नाव देखील माहित आहे.
It speaks of his omniscience. He knows all.
आणि त्याचं सर्व ज्ञानीपणा इकडे आपल्याला पाहायला मिळतो की त्याला सर्व काही माहित आहे.
And so he summarizes by saying, to whom will you compare me?
आणि म्हणून इथं सारांश असा आहे की आता माझी तुलना तुम्ही कुणा संगती करणार.
And we can answer, none can compare to him.
आणि मग हे वाचल्यावर आपण म्हणतो की कोणच तुझ्या तुलनेमध्ये येऊ शकत नाही देवा.
It is these natural attributes of God that bring him glory.
आणि मग अशा प्रकारच्या नैसर्गामध्ये दिसलेले त्याचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते त्याला गौरवी असं बनवतात.
He is all powerful.
आणि तो सर्व सामर्थ्य आहे.
All knowing.
सर्व ज्ञानी आहे.
All wise.
सर्व सुज्ञान त्याच्याकडे आहे.
And we see it in his creation.
आणि त्याच्या निर्मितीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रगट होतात.
And that makes him uncomparable with anything.
आणि म्हणून आपण त्याची तुलना कुणासंती करू शकत नाही.
This is similar to what Paul says in Romans 1:20.
आणि रोम 1:20 मध्ये म्हटल्यासारखंच ही गोष्ट आहे.
Read verse 20.
आणि रोम 1:20 मध्ये असं लिहिलेलं आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याचे अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञान होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये.
लुक व्हॉट कॅन बी सीन बाय क्रिएशन.
सृष्टीमध्ये काय दिसतं देवाचं?
namely his eternal power and divine nature, have been clearly perceived. And then skip to verse
23.
What did sinful man exchange? The glory of God. Because it is those attributes that display His glory. Those excellencies and perfections make Him apart from all. And so when they are not recognized, they trade His glory. Now God's glory is also seen in His moral attributes. Turn to Exodus 34. If you remember this, this is God giving Moses the law on Mount Sinai. And Moses asked God to show him His glory. And God says, I'll let you see my backside. And in verse 5 and 6, we see Him proclaim His name. Read verse 5 and
6. आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली की परमेश्वर परमेश्वर दयाळू व कृपाळू देव मंद क्रोध दयेचा व सत्तेचा सागर हजारो जणांवर दया करणारा अन्याय अपराध व पाप यांची क्षमा करणारा अपराधांनी अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंत समाचार घेतो.
Notice we have God proclaiming His own name.
आणि इथं देव आता स्वतःचं नाव गाजवत आहे.
This is how He defines Himself.
आणि तो स्वतःला कसं त्याचं स्पष्टीकरण देतो किंवा त्याची व्याख्या कशी इतरांना देतो.
His name is that which defines Him. It's the sum of His reputation. And He defines Himself by proclaiming His moral attributes. He says He is merciful and gracious, slow to anger and abounding in steadfast love. Abounding in steadfast love, that's grace. Abounding in steadfast love.
सहाव्या वचनामध्ये असलेलं आहे की कृपाळू देव दयाळू दयेचा व सत्याचा सागर म्हणजे नव्या करारात कृपा हा शब्द इथून आलेला.
And faithfulness, which is also truthfulness.
आणि विश्वासूपणा जो त्याचा सत्यपणा म्हणजे तो स्वतः संती खरा राहतो नेहमी.
So God proclaims Himself as grace and truth.
आणि इथं देव स्वतःला कसं प्रकट करत आहे की कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण.
And then He says He is abounding in these.
आणि इथं लिहिलंय की ह्याच्यामध्ये तो परिपूर्ण आणि भरपूरतेने तो असा आहे.
The word abounding is fullness,
आणि इथं सत्याचा सागर म्हटलेलं आहे म्हणजे इथं परिपूर्णता व अति भरपूरता इथं आहे.
Who do we remember is full of grace and truth?
आणि मग बायबल मध्ये अजून कुठे कुणाला आपण आठवतो ज्याच्याबद्दल असलेले आहे की सत्य व कृपा याने परिपूर्ण.
Amen. John 1:14.
पहिला अध्याय.
Read that for us please.
योहान याचा पहिला अध्याय आणि चौदा वचन पित्यापासून आलेला एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण तो होता.
So here we see the same description of Yahweh.
आणि इथं यावे देवाचीच वर्णन इथं येशू ख्रिस्ताबद्दल योहानाला दिसलेलं आहे.
John employs the same name to describe Christ.
आणि योहानाला तेच दिसलेलं आहे येशू ख्रिस्तामध्ये जे यावेचं गौरव आहे.
Just as Yahweh is abounding in steadfast love and faithfulness, Christ is full of grace and truth. And it's these moral attributes that exclaim God's glory. And they are seen perfectly in Christ because He is all God. Now God's glory is also seen in the fullness of these attributes. In verse 14 he says he is full of grace and truth. And then we have an astounding statement in verse 16.
John 1:16.
So not only is Christ full of grace and truth, but it says from His fullness we have received. And here's one of His attributes: grace upon grace. Think of this: you can never exhaust God's grace. And it's seen fully in Christ. Listen to this quote by J.C.
Ryle.
It is written that of His fullness we have all received. And grace for grace. There is an infinite fullness in Jesus Christ. As St. Paul says, it pleased the Father that in Him should all fullness dwell. In Him are hid all the treasures of wisdom and knowledge. There is laid up in Him as in a treasury. A boundless supply of all that any sinner can need. Either in time or eternity. The Spirit of life is His special gift to the church. And conveys from Him as from a great root. Sap and vigor to all the believing branches. He is rich in mercy, grace, wisdom. Righteousness, sanctification, and redemption. Out of Christ's fullness, all believers in every age. Of the world have been supplied. Is this not God's glory? We cannot exhaust His excellencies. And God says, this is available to you through Christ. A fullness that will never exhaust. A grace that will never end. A mercy that is never exhausted. It's these moral excellencies that make Him glorious. So this is what God's glory is. But now we'll see that God's glory is the purpose of all creation.
आणि आता आपण पाहतो की देवाचं गौरव हे सर्व सृष्टीचं हेतू आहे.
Now that we know what glory is and how God reveals it to us,
आणि आता गौरव काय आहे देवाने ते कसं प्रकट केलेलं आहे आपण समजल्यानंतर,
we can now ask the question,
मग आता आपण प्रश्न विचारतो,
how do we know that God's glory must be the purpose of all things?
आणि मग आता आपल्याला कसं समजेल की देवाचं गौरव आता सगळ्या गोष्टींचा हेतू असला पाहिजे.
And especially for disciple making.
आणि विशेष करून शिष्य घडवण्यासाठी देवाचं गौरवच हेतू असायला पाहिजे.
Well, our last point today is this.
आणि आपला शेवटचा मुद्दा आज असा आहे.
That God's glory is the highest goal.
देवाचं गौरव हे अति उंच ध्येय आहे.
And virtue that he himself pursues.
आणि असं ते ध्येय आहे की तो स्वतः त्या ध्येयामागे चाललेला आहे.
Turn to Isaiah 48.
आणि यशया 48 बघा.
The context of this verse is Israel is under judgment.
इथं असा संदर्भ आहे की इस्रायल जे आहे ते न्यायाखाली आहे.
For their unfaithfulness to him.
त्यांनी देवाप्रत्यर्थ अविश्वासूपणा बाळगलेला आहे.
Although Israel has been unfaithful,
इस्रायल जरी अविश्वासू आहे,
he tells them instead of destroying them,
तो म्हणतो 48 अध्यायामध्ये की तुम्हाला नाश करण्याऐवजी,
he will rescue them,
त्यांना तो सोडवणार आहे.
Why?
का?
For his own glory,
त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी.
Read verses 9 through 11.
9 ते 11 48 मध्ये, माझ्या नामा प्रित्यर्थ मी आपला क्रोध लांबणार लांबणीवर टाकिला, तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसे प्रित्यर्थ मी स्वतःला आवरिले. मी तुला गाळले आहे पण रुपयाप्रमाणे नव्हे, मी दुःखरूप भट्टीत तुला कसोटीस लाविले आहे. माझ्या केवळ माझ्या प्रित्यर्थ हे मी करीतो, माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी, माझे गौरव मी इतरास देत नाही.
What is the reason God will rescue Israel?
देव इथं इस्रायल लोकांना का सोडवणार आहे?
Was it to make them safe?
त्यांना सुखरूप करणं इतकंच त्याचा हेतू होता का?
Was it so that Israel could prosper?
आणि इस्रायल जे आहे ते भरभराटीस येणार एवढाच हेतू होता का?
The point is clear.
आणि इथं मुद्दा फार स्पष्ट आहे.
God says, for my name's sake.
कितीतरी वेळेस इथं लिहिलंय की माझ्या नामा प्रित्यर्थ.
For the sake of my praise.
माझ्या गौरवासाठी मी हे करत.
Verse 11, how should my name be profaned?
मग माझं नाव मी का प्रतिष्ठित आणावं?
My glory I will not give to another.
मी माझं गौरव इतरास देत नाही.
So we like to think that God saves us because we're so good.
आणि आपल्याला वाटतं की देवाने मला का तारलं कारण मी एवढा चांगला होतो.
That somehow we deserve being rescued.
कारण इतरांपेक्षा तुलनेत मी चांगला आहे आणि मी पात्र होतो त्याच्या तारण्याचा.
That's popular American Christianity.
आणि मग अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं विचारसरणी आहे ख्रिस्ती जगतामध्ये.
But here God sets us straight.
आणि इथं देव आपल्याला सरळ सरळ त्याचा हेतू सांगतो.
What is his greatest pursuit?
त्याचं सर्वात मोठं ध्येय काय आहे स्वतःबद्दल?
His own glory.
त्याचं स्वतःचं गौरव.
His own name proclaimed.
त्याचं स्वतःचं नाव गाजविलं जावं.
Turn to Ezekiel 36.
आणि इस्किल 36 व्या अध्यायामध्ये परत आपल्याला पाहायला मिळतं.
We'll end with this passage.
आणि हा जो शास्त्र भाग आहे ते आपण पाहून समाप्त करूया.
Read verses 22 through 26.
इस्किल
36. Ezekiel 36.
इस्किल 36.
Verse 22 through 26.
22 ते 26 आपण पाहतो. ह्याकरिता इस्रायल घराण्यास सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, मी हे तुम्हा प्रित्यर्थ करीत नाही, तर तुम्ही राष्ट्रा राष्ट्रात जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला म्हणून माझ्या नामा प्रित्यर्थ मी हे करीन की तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लाविल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाव अपवित्र मानिले, ते ती पवित्र मानितील असे मी करील. आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की मी परमेश्वर आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
God had judged Israel, putting them under the Babylonian captivity.
देवाने इस्रायलावर न्याय केला, त्यांना बाबिलोन देशात पाठवलं.
But this also gave nations reason to mock.
Israel.
And not Israel alone, but the God of Israel. They would say, is that God's people? Conquered? Lost? And so God promises He would rescue them out. But notice why. It was not for Israel's sake. Verse 22. For the sake of my holy name. Verse 23. I will vindicate the holiness of my great name. And then I vindicate my holiness before their eyes. So the matter here was God's glory. So what is our motivation for what we do in disciple
making?
We must align it to God's purpose. God unapologetically pursues His own glory. So as we seek to be disciple makers, it's not ultimately even for their good or our good, or the church would get big. It must be this, that it would give glory to God. Now those other things are good. We do want them to know Christ for their good. We do want sinners to come in to the church. But it must be this, be our heart. Our soul reason. God gets glory when we express His excellencies to all men. So next we're going to be talking about how this works in our ministry. Let me pray. Father, we're thankful that you have within yourself excellencies, perfections that make you glorious. It's those that we want to proclaim. We want your glory to be known. And we want all men to see it. So help this to be our heart. Help us to align with what you pursue. That you would be glorified in us. And as people are saved by our preaching, we would do it for the glory of God. We pray this in Christ's name.
Amen. Amen.